चीनीमंडी.com पॉडकास्ट।
नीती आयोगाकडून ऊसाची शेती कमी करण्याची शिफारस। केंद्र सरकारच्या थिंक टँक नीती आयोगाने देशामध्ये ऊसाचे शेती क्षेत्र कमी करण्यासाठी अनेक शिफारशी केल्या आहेत। त्या शिफारशींपैकी एक म्हणजे केंद्र सरकारने शेतकऱ्यांना 6,000 रुपये प्रति हेक्टरचे रोख प्रोत्साहन देणे आवश्यक आहे, जेणेकरून ते ऊसाच्या जागी इतर पिकांसाठी आपल्या जमिनीचा उपयोग करू शकतील। नीती आयोगाच्या टास्क फोर्सने सांगितले की ऊसाच्या शेतीच्या एकूण क्षेत्राला 3 वर्षांमध्ये 3,00,000 हेक्टर कमी केले जाऊ शकते, मात्र शेतकऱ्यांना नकद प्रोत्साहन दिले गेले असले पाहिजे। देशामध्ये वर्तमानात जवळपास 52,00,000 हेक्टर जमिनीवर ऊसाची शेती होतीये।